विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. बृहन्मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातल्या 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वेळापत्रक राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यानुसार राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल आणि 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची घोषणा आणि चिन्ह वाटप होईल. या निवडणुकीत एकंदर 2,869 जागांसाठी निवडणूक होईल. मुंबईत 1 सदस्यीय प्रभाग रचना असून इतर ठिकाणी काही प्रभागात 3, काही प्रभागात 4 तर काही प्रभागात 5 सदस्य आहेत. एका प्रभागात जितके सदस्य असतील तितकी मतं मतदारांना द्यावी लागतील. हे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर म्हणजेच ईव्हीएमवर होणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. दरम्यान महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचं नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल एप उपलब्ध करून दिलं आहे. ते सध्या फक्त गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी महा एसईसी व्होटर लिस्ट डॉट इन हे संकेतस्थळ देखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असून पुणे महापालिका आणि महामेट्रोच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झालं. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आदी यावेळी उपस्थित होते. पुण्यातील विकास कामं करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. कोंढवा बुद्रुक इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर शहराच्या इतर भागाशी जोडणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे आदी यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विकास कामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात नाट्य प्रशिक्षण उपक्रम राबवणं, सेवावाहिन्या टाकलेल्या ठिकाणचे रस्ते पेव्हिंग ब्लॉक टाकून सुधारित करणं आणि इतर स्थापत्यविषयक कामं करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला प्रशासक हर्डीकर यांनी मान्यता दिली. ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक रूप देण्याच्या उद्देशानं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकानं सन्मानित करण्यात आलं. स्कॉश या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेनं देशभरात घेतलेल्या स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली. सिक्कीममधील औषध कंपनीच्या नावे बनावट औषध विक्रीचा प्रकार पुणे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं उघडकीला आणला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली चॅलेंज्ड या संस्थेनं दृष्टीबाधितांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. येत्या 19, 20 आणि 21 डिसेंबर रोजी आळंदीमध्ये कनिष्ठ गट आणि महिलांसाठी अशा 2 गटात या स्पर्धा होतील. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलानं आयोजित केलेलं 26वं गांधी दर्शन शिबिर काल कोथरूडमधील गांधी भवन इथं पार पडलं. या शिबिरात युवक क्रांती दलाचे माजी कार्यकर्ते रंगा राचुरे यांनी परिवर्तनाच्या प्रक्रियेत आंदोलनाचं महत्व काल आणि आज या विषयावर मांडणी केली. संविधान रक्षणाची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आंदोलनाच्या माध्यमातून सामुदायिक शक्ती निर्माण होते असं रंगा राचुरे यावेळी बोलताना म्हणाले. हवामान. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 9 तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही किमान तापमान 9 अंशांच्या आसपास असेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.